नमस्कार. दगडूशेठ मंदिरामध्ये आज सेवा करायची संधी मिळाली. खूप छान योग आहे आणि हा योग मी पहिल्यांदाच इथे गायलो. पहिल्यांदाच सेवेची संधी मिळाली आणि खूप अप्रतिम वाटतं आहे. ते खूप वेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स आहेत आणि खरंच गणपती बाप्पाची सेवा करण्याचा आनंद वेगळा होता, उत्साह वेगळा होता. आणि मला असं वाटतं की सगळ्या कलाकारांनी एकदा तरी इथे येऊन सेवा करावी आणि इथल्या सेवेचा एक अनुभव घ्यावा. आणि अशीच बाप्पा माझ्याकडनं उत्तरोत्तर त्याची सेवा करून घेवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार. आज यहाँ पे सेवा करने की अपॉर्च्युनिटी मुझे मिली और बहुत अच्छा माहौल यहाँ पे मिला मुझे. और पहले मैंने यहाँ कभी गाया नहीं था, लेकिन आज पहली बार गा रहा हूँ और बप्पा की सेवा कर रहा हूँ. तो मैं बप्पा के चरणों में ऐसे प्रार्थना करता हूँ कि वो मेरी मुझसे सेवा गायन सेवा हमेशा करके ले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आज पहाटे 3 वाजेपासून गणपती बाप्पांच्या दर्शनाकरता भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांग लागलेली आहे आणि भक्त बाप्पांचं दर्शन घेऊन खूप त्यांना आनंद मिळतो आहे. या ठिकाणी फुलांची अत्यंत नयनरम्य अशी सजावट या ठिकाणी आपण केलेली आहे आणि सर्व मंगल कलश या सजावटीमध्ये आपण वापरलेले आहेत. गणरायांचा आशीर्वादाचा कृपेचा वर्षाव हा सर्व भक्तांवर व्हावा या कल्पनेतून या सजावटीचा आपण संकल्प केला आहे. ती सजावट फार छान झालेली आहे आणि बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी जो आतुर झालेला भक्त आहे तो या ठिकाणी बाप्पांचं दर्शन घेऊन खूप त्याला आनंद मिळतो. या ठिकाणी नुकताच आत्ता प्रथमेशजी लघाटे यांचा स्वराभिषेक झाला आणि खूप सुंदर त्यांची स्वरपूजा गणरायांच्या चरणी त्यांनी अर्पण केली. सर्व भक्तांना खूप या ठिकाणी आनंद मिळालेला आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व भक्तांना मी विनंती करतो आपण आज या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने गणरायांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि पावन व्हावे. धन्यवाद. जय गणेश.
Thank you. अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया है तो आप इसे शेयर करें, फेसबुक पर हमारे पेज को लाइक करें, ट्विटर पर हमें फॉलो करें, यूट्यूब पर जरूर सब्सक्राइब करें ताकि आपको हमारे हर खबर की अपडेट मिलती रहे।